मार्कनी लिखेल येशुख्रिस्तन सुवर्तमान मार्क अध्याय एक देवना पोर्या येशुख्रिस्तनी सुवार्तानी हाई सुरुवात शे. येशया संदेष्टानी लिखेल शे की देव बोलना मी मना दुतले तुना पहिले धाडसू तो तुनी वाट तयार करी. जंगल मा घोषणा करणारानी वाणी अशी वहिनी की प्रभुना मार्ग तयार करा त्यांनी वाट नीट करा. तसंच हाई वहिनं पापस पायन फिरा आणि बाप्तिस्मा करील्या असा प्रचार करत बाप्तिस्मा करणारा योहान जंगलमा प्रगट होईना. तवय येरुश्लेम शहर आणि यहुद्याना प्रदेश मधला सर्व लोक त्यांनाकडे येवाले लागणार. त्यांना प्रचार ऐकीन त्यासनी पाप कबूल करात आणि योहान कडतीन यार्दन नदीमा बाप्तिस्मा करी लिधा. योहान उंटसना केसस पाहिन बनाडेल कपडा घाले कंबरले कातळाना पट्टा बांधे आणि तो रानमत अनंत टोळ खाय. तो त्यांना प्रचारमा असं सांगे मनानंतर एक जण असाही राहीना तो मनापेक्षा इतला सामर्थ्यशाली राही की वाकीसन त्यांना पायामधला जोडानी दोरी सोडानी पण मनी लायकी नाही. मी तर तुमले पाणीगाय बाप्तिस्मा देल शे पण तो तुमले पवित्र आत्मागाय बाप्तिस्मा दी. त्या दिनसमा येशुनी गालील प्रदेशमा नासरेत गावती निसन योहान कडतीन यार्देन नदीमा बाप्तिस्मा करी लिदा. येशु पाणी म्हणून वर येस नाही येस तो स्वर्ग उघडेल शे आणि पवित्र आत्मा कबूतरना मायक त्यांनावर उतरी राहीना असं त्यांनी दख. तवय लगेच स्वर्ग म्हणून अशी वाणी वहिनी की तू मना पोर्या माले परमप्रिय शे तुनावर मी भलताच खुश शे. मग पवित्र आत्मा त्याले लगेच जंगलमा लई गया. तो जंगलमा 40 दिन राहिना त्यांना संगे जंगलना जनावर शिवाय कोणी भी नव्हतं. तटे सैतानी येशूनी परीक्षा लिदी त्यानंतर देवदूत दिसन त्यांनी सेवा कराले लागणार. मग हेरोद राजानी योहानले कैदखानामा टाकानंतर येशू गालीलमा देवना राज्यनी सुवार्त सांगी राहिता अन बोली राहिता येळ पुरी होई जाईल शे देवन राज्य जोडेल शे मनीसन पापस पाईन फिरा आणि सांगेल सुवार्तावर विश्वास ठेवा. मग येशू गालील समुद्रना काठवरती जाई राहिता तवय त्यांनी शिमोन आणि त्यांना भाऊ आंद्रिया या मासा धरणारा भाऊसले समुद्रमा जाळं टाकताना दख. येशूनी त्यासले सांग मना मागे या म्हणजे लोकसले देवना राज्यमा कसं लयतस हाय मी तुमले शिकाडसू. मग त्यासनी लगेच जाळं तटेत टाक आणि त्यांना मागे निघणार. मग तटेन थोडा पुढे जावानंतर येशूनी जब्दीना पोर्या याकोब आणि योहान या दोन्ही भाऊसले नावमा जाळ सवरताना दख. लगेच त्यांनी त्या दोन्ही भाऊसले बलाय तवय त्यासनी त्यासना बाप जब्दीले त्यांना मजुरस संगेत नावले सोडीसन त्या येशूना मागे निघी गयात. मग येशू आणि त्यांना शिष्य कपर्नोम गावले गयात. लगेच त्यांनी शब्बात दिनले यहुदी लोकासना सभास्थानमा जायसन प्रचार करा. त्यांना प्रचार ऐकीन लोके थक्क वैग्यात कारण तो शास्त्री लोकेसना माईक बोली नाही राहिता तो तर पुरा अधिकार त्यालेच शे असा प्रचार करी राहिता. तवय तटेच सभास्थानमा दुष्ट आत्मा लागेल माणूस होता तो वरळणा आणि बोलणा हे येशू नासरेत कर तुना आमना काय संबंध तू आमना नाश करायला येल शे का तू कोण शे हाय माले चांगलंच माहित शे तू देवना पवित्र माणूस शे. येशूनी त्या दुष्ट आत्माले धमकाडी सांग चूप राय आणि याना मती निंगी जाय. तवय तो दुष्ट आत्मा जोरमा ओरडायला लागना आणि त्या माणूसले पिळीसन त्या माती निंगी गया. हाय दकीजन सर्व लोके चमकाय गयात आणि त्या एकमेकसले विचारू लागणार हाय काय शे हाय काय नवं शिक्षण तो दुष्ट आत्मासले पण अधिकारतीन आज्ञा देस अन त्यांना ऐकतस बी. येशूनी कीर्ती हाई लगेच गालील प्रदेशना चारीमेर वाराना माईक पसरनी. मग येशू सभास्थान माती निंगीसन लगेच जाकोब आणि योहान यासना संगे शिमोन आणि आंद्रेया यासना घर गया. शिमोननी सासू तापमा होती ती खाटवर झोपेल होती तिनाबद्दल लगेच त्यासनी येशूले सांग. तवे येशू तिना जोडे गया त्याने हात धरीन तिले उठाड लगेच तिना ताप निंगी गया आणि ती त्यासनी सेवा करायला लागणी. संध्याकाळ वहिनी तवय लोके आजारी आणि दुष्ट आत्मा लागेल असले येशूकडे लई वनात आणि शहरना सर्व लोकसनी दार जोडे गर्दी करी. तवय एकेगळा आजार व्हय लोकसले त्यांनी बरं कर बराच भूत लागेल असले चांगलं कर आणि तो दुष्ट आत्मा लागेल असले बोलू दिने राहता कारण तो कोण शे हाय त्यासले माहीत होत. मग येशू पहाटमा उठीसन घरना बाहेर निघणा अन गावना बाहेर एकांतमा गया आणि त्यांनी तटे प्रार्थना करी. तवय शिमोन आणि त्यांना सोबतना त्याले शोधाले गयात तो त्यासले सापडना तवय त्याले बोलणार सर्व लोके तुमले शोधी राहणार. मग येशू त्यासले बोलणा चला आपण जोडेना गावासमा जाऊ म्हणजे माले तटे प्रचार करता येईल कारण त्यांना करताच मी येल शे हाऊच मना उद्देश शे. असाच तो पुरा गालील प्रदेशना यहुदी लोकसना सभास्थानमा प्रचार करत फिरना आणि बराच लोकस माईन दुष्ट आत्मासले काढ. तेव्हा एक कुष्ठरोगी त्यांनाकडे वना आणि त्यांना समोर पाया पडीन। त्याने त्याला अशी विनंती करीसन बोलना, तुनी इच्छा होई तर तू मला शुद्ध कर। तेव्हा येशूले त्यांनी किव वनी आणि त्यांनी त्यांना हात धरीसन सांग, मनी इच्छा शे तू शुद्ध होई जाय। आणि लगेच त्यांना कुष्ठ निघी गय आणि तो शुद्ध होई गया। मग येशूने त्याला ताकीद दिसन लगेच धाडी दिद आणि सांग की दक कोणलेच काय सांगू नको, तर तू स्वतः जायचं याजकले दखाड, तुना कुष्ठरोग निघी गया आणि शुद्ध व्हावानंतर जे अर्पण मोशेनी देवाने ठराई देलशे ते अर्पण कर, म्हणजे याजकले खरपटी। पण बाहेर जायसन त्यांनी सर्व लोकसले सांग। त्यामुळे येशूने इथली प्रसिद्धी वहिनी की त्याले शहरमा मोकळं फिरानं कठीण होई गय म्हणून तो एकांमा रवाले गया। तरी पण चारही बाजूतीन लोके त्यांनाकडे इज राहतात।